नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत राजभवनात ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचं स्वागत केलं. दोन्ही नेते भारत ब्रिटन एकात्मिक धोरणात्मक भागीदारीचा व्हिजन 2035 अंतर्गत आढावा घेणार असून प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. जिओ वर्ल्ड सेंटर इथं होणाऱ्या 6व्या जागतिक फिनटेक महोत्सवात पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टार्मर यांचं बीजभाषणही आज होणार आहे. देशभरात आजपासून तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीला प्रारंभ होत आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच शिक्षण मंत्रालय संयुक्तपणे ही मोहीम राबवत आहे. तंबाखूमुक्त पिढी तयार करण्याचं केंद्र सरकारचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं टाकलेलं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं शिक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. 2 महिने सुरू राहणाऱ्या या मोहिमेअंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धा समुपदेशन यासह विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. रसायनशास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमू किटागावा, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर यागी यांना जाहीर झाला आहे. या शास्त्रज्ञांनी रेणूंचा नवा आराखडा तयार केला, त्यामुळे वाळवंटातल्या हवेतून पाणी साठवणं, पाण्यातून प्रदूषित घटक काढणं यासारख्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतून राज्यातल्या 419 आयटीआय आणि 141 तांत्रिक संस्थांमध्ये 2506 अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. या उपक्रमाचं उद्दिष्ट आधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देऊन युवा शक्तीला आजच्या व्यवसायांसाठी सज्ज करणं हे आहे. याअंतर्गत राज्यभरातल्या विविध संस्थांमध्ये फॅशन डिझायनिंग, वेब डेव्हलपमेंट, सौंदर्य थेरपीसारखे अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय मंडळातर्फे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. कोणतंही औषध बाजारात आणण्यापूर्वी त्याची चाचणी होईल याची दक्षता घ्यावी आणि संबंधित उपाययोजना कराव्यात असे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या औषध नियंत्रकांना दिले आहेत. मध्य प्रदेशात कफ सिरपमुळे अलीकडे झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. खासगीकरण आणि पुनर्रचनेच्या मुद्द्यावर महावितरणमधल्या 7 वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीनं आजपासून 3 दिवस संप पुकारला आहे. संपाच्या कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून अल्पकालीन नियोजन पूर्ण झालं असून राज्यभरातली यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. दरम्यान वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यानं नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम मेस्सा लागू केला असून संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राच्या यंदाच्या हंगामात 12.5 लाख हेक्टर क्षेत्रात ऊसाचं पीक झालं असून त्यामधून साधारण 110 ते 115 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पादन 25 ते 30 लाख मेट्रिक टन अधिक होण्याचा अंदाज असून देशात 350 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल असा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर म्हणजेच इस्मानं दिला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं राज्यातल्या शाळांमध्ये त्रिभाषा धोरण अंमलात आणण्यासाठी डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व संबंधित घटकांशी विस्तृत चर्चा करणार असून जनमत जाणून घेण्यासाठी तसंच सूचना एकत्रित करण्यासाठी त्रिभाषा समिती .mahaiit.org या संकेतस्थळावर एक प्रश्नावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट देऊन आपलं मत आणि सूचना नोंदवाव्यात असं आवाहन राज्याच्या प्राथमिक शिक्षण परिषदेचे उपसंचालक संजय डोरलीकर यांनी केलं आहे. अंमली पदार्थ तस्करीच्या एका प्रकरणात ईडीच्या पथकानं काल मुंबईत 8 ठिकाणी छापे टाकले. फैजल जावेद शेख आणि अल्फिया शेख यांच्यासह इतरांवर हे छापे टाकल्याचं वृत्त आहे. भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं 0 अपघाती मृत्यू जिल्हा या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. जिल्ह्यात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी काल या संदर्भातल्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता कार्यालय तसंच देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. यात 87 उमेदवारांची निवड करण्यात आली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.